माझ्या दररोजच्या कामामध्ये पेशंट्सना जेव्हा मी तपासतो आणि त्यांना हा विषय त्यातल्या त्यात सोप्या भाषेमध्ये समजावून सांगायचा प्रयत्न करतो, त्यावेळेला मला पेशंट्स वारंवार काही प्रश्न विचारतात आणि हे जे फ्रिक्वेंटली आस्क्ड किंवा नियमितपणे विचारले जाणारे जे प्रश्न आहेत ते मी एका जागी आता जमा केले आहेत आणि त्यांची प्रश्नमालिका आणि त्यांची उत्तरं ही मी आता आपल्याला सांगायचा प्रयत्न करतो. ही प्रश्नमालिका बरीच आहे त्यामुळे मी ह्या प्रश्नांना काही नंबर दिले आहेत आणि त्यांची उत्तरं, तो प्रश्न मी पहिल्यांदा वाचून त्याच्यापुढे त्याचं उत्तर मी दिलेलं आहे. मला असं वाटतं की ह्या पद्धतीने आपल्याला या माहितीचा जास्ती उपयोग करून घेता येईल. हे जे प्रश्न आहेत हे मुख्यत्वे करून आपल्या कमरेमध्ये जे दुखतं आणि त्यामुळे पायामध्ये जे दुखतं ह्या संबंधाने पेशंट्स जे विचारतात, त्यांच्या मनात जे येतात ते आहेत. तर आपण आपल्या पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करूया. पहिला प्रश्न असा आहे की माझ्या कमरेमध्ये, माझ्या खुब्यामध्ये, माझ्या गुडघ्यामध्ये, माझ्या टाचेमध्ये हे जे काय दुखतं हे कमरेच्या मणक्यामध्ये जी चकती आहे त्या संबंधाने दुखत आहे. आणि ते जर त्या चकतीचं दुखणं असेल तर ती चकती ही बदललेली आहे का बिघाड झाला आहे त्यात, म्हणजे थोडक्यात ही परत पाहिल्यासारखी होऊ शकते का, आता ह्याला ऑपरेशनच्या दिशेने आपण हळूहळू चाललो. यामध्ये आपण असा विचार केला पाहिजे की आपल्या खुब्यामध्ये, आपल्या पायामध्ये, गुडघ्यामध्ये, टाचेमध्ये आणि पाठीमध्ये जे काय दुखतं हे काही विशिष्ट अत्यंत मूलभूत कारणामुळे आणि ते जे बदललेली जी गोष्ट आहे ती त्या ठिकाणी त्याच्या जवळ असलेल्या शिरेचा जो भाग आहे त्या शिरेच्या भागाशी त्याचा संपर्क आल्यामुळे ही तक्रार निर्माण होते. यामध्ये आपल्या दोन मणक्यांच्यामध्ये जी चकती असते या चकतीमध्ये झालेला बदल हे त्याचं सर्वात मोठं कारण आहे. ही जी चकती आहे हे मी मागे म्हणल्याप्रमाणे आपल्याला पाठीला बसणारे हादरे धक्के सहन करायला आपल्याला मदत करते आणि या चकतीमध्ये त्याच्या वरच्या खालच्या बाजूला मणक्यांचं आवरण असतं आणि त्याच्या भोवती ॲन्युलस नावाचा एक घट्ट विणलेला पदार्थ लपेटलेला असतो. याच्या आतमध्ये नोटोकॉर्ड नावाच्या पदार्थाचा काही अंश असतो जो प्राण्यांमध्ये मज्जारज्जू आणि मणके यांच्या जागी काम करत असतो. हा जो पदार्थ आहे हा आपल्या शरीराला पूर्णपणे अनोळखी असल्यामुळे ज्या वेळेला पहिल्यांदा ह्या ॲन्युलसमध्ये म्हणजे त्याच्या आवरणामध्ये तडे जातात किंवा त्याच्यामध्ये भेगा पडतात त्यावेळेला आतला हा पदार्थ आणि बाहेरील रक्तवाहिन्या आणि नसा यांचा एकमेकाशी संपर्क होतो आणि या संपर्काचा परिणाम असा होतो की त्या नसांच्या भोवती सूज येते आणि सूज आल्यामुळे ही सूज आपल्याला वेदनेच्या रूपामध्ये मेंदूमध्ये जाणवते. ही जी सूज आहे ही त्या डिस्कमध्ये, चकतीमध्ये आत असलेलं काही रसायन बाहेर झिरपल्यामुळे येऊ शकते. ही सूज आल्यामुळे आपण मगाशी जे बोललो त्यातला तिसरा जो गट आहे त्यातली लक्षणं निर्माण होतात आणि काही वेळेला ही जी त्याला भेग पडलेली आहे त्या चकतीला किंवा तडा गेलेला आहे हा जर खूप मोठा असेल तर त्या चकतीचा आतला काही भाग बाहेर येतो आणि तो आपल्या शिरेला दाबायला लागतो आणि या दाबाचा परिणाम म्हणून मग पायातल्या वेदना या भयंकर प्रमाणामध्ये वाढू शकतात. या दोनातला फरक कसा ओळखायचा, तर जर हा लक्षणांचा गट नंबर 3 असेल तर त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे हे दुखणं हे बऱ्याच वेळेला आपल्या घोट्याच्या बाजूला त्या शिरांची जी टोकं आहेत ती दाबली असतात, त्या शिरा सुजलेल्या आपल्या हाताला लागतात आणि त्यांना जर आपण काही कालावधीसाठी दाबून ठेवलं तर ह्या वेदना थांबतात. त्याचप्रमाणे पोटावर आपण झोपलो आणि आपली छातीवर उचलली छताच्या दिशेला किंवा उभं राहून मागे वाकायचा प्रयत्न केला तर ह्या वेदना जनरली थांबतात किंवा बऱ्याच अंशी कमी होतात. तर मग हा जो काय ही जी कारणमीमांसा आहे ही बदल या रूपात आहे, म्हणजे फार ॲडव्हान्स्ड नाही, फार प्रगत अवस्थेत नाही तर मूलभूत अवस्थेत आहे आणि सूज आलेल्या अवस्थेत आहे असं आपण समजू शकतो. यामध्ये आणखीन एक सोपा मुद्दा आहे की हा जो काय बदल आहे यामध्ये कॉमनली दिसणारा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो असा की शरीरावरती रात्रभर पंख्याखाली आपण झोपलो किंवा गार हवा जर पडली तर गार हवेचा परिणाम म्हणून ह्या प्रकारची लक्षणं जास्ती वाढतात. ह्याचं कारण असं आहे ईश्वराने आपलं शरीर निर्माण करताना ते 37 सेल्सिअसला ऑप्टिमाइज केलेलं आहे, म्हणजे सर्वोत्कृष्ट काम हे 37 सेल्सिअसला होतं. पण बाहेरील तापमान हे 26 किंवा त्यापेक्षा जर कमी झालेलं असेल तर मात्र आपल्याला ह्या शिरा आपोआप दुखायला लागतात आणि त्याचा त्रास होऊ शकतो. हा आपण आत्ता बोललो त्यातला जो त्या सक्तीचा काही भाग फुटून बाहेर येणे आणि त्यातला आतला पदार्थ बाहेर येऊन तो शिरेला दाबणे किंवा झोंबणे, तीव्रपणे झोंबणे असं होत असेल तर पेशंटना होणाऱ्या वेदना या अतिशय तीव्र असतात, या काळानुरूप कमी होत नाहीत. त्याच्यामध्ये औषध गोळ्या घेऊन काही कालावधीसाठी फरक होऊ शकतो. आणि महत्त्वाचं म्हणजे पेशंट आडवा झोपलेला असताना त्याचा पाय जर आपण छताच्या दिशेला उचलायचा प्रयत्न केला किंवा खुर्चीत बसून गुडघ्यामध्ये पाय सरळ करायचा प्रयत्न केला तर त्या पायाला प्रचंड प्रमाणात रग लागते किंवा ओढ लागते. तेव्हा आपला हा जो प्रश्न आहे की माझ्या पाठीमध्ये, खुब्यामध्ये, टाचेमध्ये, पोटरीमध्ये आणि गुडघ्यामध्ये दुखत आहे, हे चकतीमुळे आहे का? आणि जर ते असेल तर ते कॅटेगरी नंबर 3 आहे का कॅटेगरी नंबर 4 आहे, ह्याचं मी उत्तर आत्ता आपल्याला दिलं. आता याचा पुढचा जो प्रश्न आहे तो असा आहे, नंबर 2, की माझ्या पाठीच्या मणक्यांमधल्या ज्या चकत्या आहेत यामधल्या पहिला, दुसरा, दुसरा तिसरा, तिसरा चौथा, चौथा पाचवा आणि पाचवा आणि S1 याच्यामधल्या ज्या 5 चकत्या आहेत या 5 चकत्यांची लक्षणं 5 वेगळ्या प्रकारची असतात का? याचं उत्तर अर्थातच हो असं आहे. मी माझ्याशी आपल्याला सांगितल्याप्रमाणे या 5 चकत्यांशी संबंधित जे 5 डॉर्सल रूट गँग्लियॉन आहेत त्यांची त्या ठिकाणी असलेली पोझिशन, म्हणजे त्यांची त्या ठिकाणी असलेली जी जागा आहे ती आणि त्यांच्यातून बाहेर पडणाऱ्या शिरा पायामध्ये कुठे जातात ह्याप्रमाणे या लक्षणांची जागा बदलू शकते. L1-2, L2-3, L3-4 यामधील लक्षणांची जागा ही सामान्यपणे मांडीच्या पुढच्या भागात असते आणि L4-5, L5-S1 यामधील लक्षणांची जागा ही जनरली पाठीच्या मागे, खुब्याच्या मागे, मांडीच्या मागे किंवा कडेला, गुडघ्याच्या मागे, पोटरीमध्ये, टाचेमध्ये आणि पावलामध्ये अंगठ्याच्या दिशेला L5 किंवा करंगलीच्या दिशेला S1 अशी असू शकते. प्रश्न नंबर 3, मला टाच दुखते, माझ्या टाचेमध्ये आग होते, टाचेला मुंग्या येतात आणि काही डॉक्टर्सनी मला असं सांगितलं आहे की माझ्या टाचेचा हाड वाढला आहे, ते मला कापायला पाहिजे किंवा त्याचं छोटं ऑपरेशन करायला पाहिजे किंवा तिथे इंजेक्शन द्यायला पाहिजे, तर मी काय करावं? या प्रश्नाचं उत्तर असं आहे की पायाची टाच जी दुखते ह्या टाचेच्या दुखण्यामध्ये पायाच्या टाचेचा हाड वाढणे ह्याचा आणि आपल्या दुखण्याचा काहीही संबंध नाही. तुम्ही पायाच्या टाचेचा एक्सरे काढला तर त्याच्यामध्ये त्या हाडाला चोच आल्यासारखं एका बाजूला, पावलाच्या बाजूला काही हाडाचा भाग वाढल्यासारखा दिसतो, तो दिसतो हे निश्चित, पण त्यामुळे ते दुखत असतं असं मात्र नाही. सामान्यपणे टाचेतलं दुखणं हे कमरेचा शेवटचा मणका आणि माकड हाड याच्यामधली जी शीर आहे, S1 रूट जे आहे, त्याच्यामध्ये झालेल्या बदलाचं निदर्शक असतं. या बदलाबद्दल आपण काय केलं पाहिजे तर आपल्या त्या शक्तीची ताकद वाढवली पाहिजे, त्यासाठी काही व्यायाम केले पाहिजेत, औषधं घेतली पाहिजेत, त्यांनी ही वेदना जी आहे ही पूर्णपणे बंद होऊ शकते. पायामध्ये इंजेक्शन घेणे हा जुन्या काळचा एक उपचार पद्धतीचा भाग आहे, त्या इंजेक्शनांनी बरं वाटू शकतं पण ते बरं वाटणं काही वेळेला तात्पुरत्या कालावधीसाठी असू शकतं. टाचेचं वाढलेलं हाड कापणे या गोष्टीची मात्र निश्चित गरज नाही. चौथा प्रश्न, माझा गुडघा दुखतो आणि माझा गुडघा वाकत नाही आणि हे जे दुखणं आहे हे मला खूप त्रासदायक होतं, मी चालू शकत नाही, मी मांडी घालून बसू शकत नाही. मला डॉक्टरांनी असं सांगितलं आहे की तुम्ही जिना चढू नका, तुम्ही भारतीय पद्धतीच्या टॉयलेटमध्ये जाऊ नका, तुम्ही मांडी घालून बसू नका. मी ह्या सर्व प्रकारांनी अतिशय भंडावलेली आहे, तर मी काय करावं? मी गुडघ्याचं सांधा बदलाचं ऑपरेशन करावं का? त्यामुळे मला फायदा होईल का? आणि हे जे दुखणं आहे हे कमरेतून येत आहे हे कसं समजायचं? हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि आपल्या देशामध्ये आपल्या माजी पंतप्रधानांचं जेव्हा गुडघ्याचं ऑपरेशन झालं त्यानंतर गुडघ्याची ऑपरेशन्स करून घेणे या विषयाकडे प्रामुख्याने लक्ष द्यायला पेशंटनी सुरुवात केली. बदलत्या जीवनपद्धतीमध्ये मांडी घालून बसणे, भारतीय पद्धतीचा संडास वापरणे, जिनावर चढउतार करणे या गोष्टी हळूहळू कमी झालेल्या आहेत. त्याचा गंभीर परिणाम असा झालेला आहे की आपल्या गुडघ्यामध्ये होणारे बदल, त्यामुळे निर्माण होणारी लक्षणं आणि आपल्याला काय वाटतं हे कशाने झालं असेल याचा परस्पर संबंध याबद्दल खूप विचित्र कल्पना सध्या समाजामध्ये प्रसृत व्हायला लागलेल्या आहेत. आपला गुडघा दुखतो म्हणजे तो बदलला पाहिजे, आपला गुडघा दुखतो म्हणजे त्याच्यामध्ये आतमध्ये वाटी त्यातली बदलली पाहिजे वगैरे वगैरे, ह्या स्वरूपाचे विचार हे जास्ती जास्ती प्रमाणामध्ये पेशंटच्या पर्यंत पोचवण्याचं काम काही कंपन्या आणि काही गट हे करत आहेत. यामधलं सत्य काय आहे ते मी आपल्याला सांगतो. आपण भारतीय जीवनपद्धतीमध्ये मांडी घालून बसणे, पद्मासनात बसणे, वज्रासनात बसणे, विविध योगासनं करणे ही वर्षानुवर्ष करत आहोत. त्यामध्ये मांडी घालून बसल्यानंतर पायाला रग लागणे, गुडघ्याच्या बाहेरच्या बाजूला एका विशिष्ट बिंदूला दुखणे किंवा हे दुखणं चालल्यानंतर लवणीच्या बाजूला येणे आणि ते वाढणे अशा स्वरूपाच्या तक्रारी सामान्यपणे केल्या जातात. ही जर तक्रार गुडघ्याच्या बाहेरच्या बाजूला किंवा मागच्या बाजूला जर असेल, म्हणजे पायाच्या करंगळीच्या बाजूला गुडघ्यामध्ये बाहेरच्या बाजूला जर असेल, तर ती निश्चितपणे कमरेतून पायात जाणाऱ्या शिरेची असते. त्याला गुडघ्याचं ऑपरेशन करायची गरज नाही. किंबहुना ह्यामध्ये एक सोपी टेस्ट आहे जी मी माझ्या नावाने पब्लिश केलेली आहे, गोरे साईन, याचा मी थोडक्यात उल्लेख काही कालावधीनंतर करीन. ही टेस्ट करून तुम्ही हे निश्चित सांगू शकता की हा होणारा त्रास हा कमरेमधून निर्माण झालेला आहे का गुडघ्यामध्ये निर्माण झालेला आहे. ह्याबरोबरीने काही वेळेला आम्ही बधीर करायचं औषध लोकल ॲनेस्थेटिक हे गुडघ्याच्या आतमध्ये टोचतो. ह्या वेदनेची निर्मिती ही गुडघ्यामध्ये होत असेल तर त्या इंजेक्शनाने ते दुखायचं थांबतं आणि मग गुडघ्याच्या अंतस्त्वचेमध्ये बदल झाला असेल, गुडघ्याच्या आतल्या आवरणामध्ये खूप झीज झालेली असेल, खडबडीतपणा आलेला असेल, रफ त्या ठिकाणी गोष्टी झाल्या असतील, तर मग आम्ही गुडघा बदलण्याचं मनावर घ्यावं असं पेशंटना निश्चित सांगतो. ह्या ठिकाणी आणखीन एक मुद्दा नव्याने उपस्थित झालेला आहे ज्याबद्दल मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी काही संशोधन केलेलं आहे. ते असं आहे की बऱ्याच वेळेला ह्या दोन्हीही कारणांनी पेशंटचा गुडघा दुखत असतो. त्यामध्ये आपण असं बघायला पाहिजे की गुडघ्याची आतली बाजू ही गुडघ्यात झालेल्या बदलांनी दुखण्याची शक्यता जास्ती आहे. गुडघ्याची बाहेरची बाजू ही कमरेतून पायात येणाऱ्या शिरांच्यामुळे दुखण्याची शक्यता जास्ती आहे. काही पेशंट्समध्ये आम्ही हा विषय विस्तृत प्रमाणात त्याची माहिती घेऊन त्यावरती ऑपरेशन्स करून आता असा सिद्ध केलेला आहे की एखाद्या पेशंटमध्ये गुडघ्याची बाहेरची बाजू दुखत असण्याचं कारण हे कमरेच्या मणक्यातल्या चकतीत असतं, ते आम्ही बिनभुलेच्या बिनटाक्याच्या ऑपरेशनाने दुरुस्त करू शकतो आणि त्यानंतर लगेचच गुडघ्याचं पण आतल्या बाजूचं फक्त, पूर्ण गुडघ्याचं नव्हे फक्त आतल्या बाजूचं ऑपरेशन करून ती जागा बदलून आम्ही गुडघ्यातून निर्माण होणाऱ्या कळा आणि गुडघ्यातून निर्माण होणारी लक्षणं बंद करू शकतो, जेणेकरून पेशंट एकाच दिवशी त्याला त्रासदायक ठरलेल्या या दोन्ही गोष्टीपासून मुक्तता मिळवू शकतो. आता पुढचा प्रश्न असा आहे की मी जी माझं जे संशोधन आहे गोरे साईन आणि डिसल ब्लॉक याबद्दल मी आपल्याला थोडक्यात सांगतो. ह्याचा आपल्याला निदान करण्यामध्ये आणि आपल्या ह्या ज्या नवीन संकल्पना मी ज्या आपल्यासमोर मांडल्या, ज्यामध्ये माझ्या वेदना कुठून येत आहेत आणि त्या का बंद होत नाही ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यामध्ये ह्या माझ्या साईनचा आणि संशोधनाचा फायदा होतो. माझ्याकडे येणारे जे प्रश्न आहेत ते मला असं विचारतात की गोरे साईन ही मला किंवा तुम्हाला डॉक्टर लोकांना माझं निदान करण्यामध्ये आणि त्याच्या निदानाबद्दल खात्री देण्यामध्ये कशी काय मदत करते. आता हा विषय मी आपल्याला थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो. मी गेले जवळजवळ 36 वर्ष माझ्या विषयासंबंधाने काम करत आहे आणि संशोधन करत आहे. यामध्ये साधारणतः 20 ते 22 वर्षापूर्वी माझ्याकडे जे पेशंट त्यावेळेला जे यायचे त्यांचा एक मोठा डेटाबेस, एक संग्रह त्यांच्या लक्षणांचा मी केला होता. मी 1988 सालापासून कॉम्प्युटरचा वापर करून ही माहिती अत्यंत मूलभूतपणे जमा केलेली होती. ह्या जमा केलेल्या माहितीचं परिशीलन केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की ही माहिती मला असं दाखवते की जो पेशंट माझ्याकडे आज टाचदुखी म्हणून येतो हा पेशंट माझ्याकडे 2 ते 5 वर्षानंतर त्याच्या कमरेतून पायात जाणाऱ्या शिरेच्या दुखण्याची तक्रार घेऊन येतो, किंवा जो पेशंट गुडघादुखी म्हणून येतो तोच पेशंट कालांतराने L5 नर्वचं सायटिक नर्व रिलेटेड वेदना म्हणून तो माझ्याकडे येतो. आता ह्या वेदना सुरुवातीच्या रूपामध्ये आणि कालांतराने त्या कशा होतात ह्याची इत्यंभूत माहिती माझ्याकडे असल्यामुळे माझ्या मनामध्ये हा विषय असा निर्माण झाला की कदाचित गुडघेदुखी आणि टाचदुखी ही कमरेतून पायात येणाऱ्या शिरांची बदललेल्या कामाची लक्षणं असायची शक्यता आहे. म्हणून मी काय सुरू केलं तर माझ्याकडे पाय दुखणारी लक्षणं असणारी जी पेशंटची संख्या होती या सर्व पेशंट्समध्ये मी त्या नसा ह्या खुब्याच्या पासून, म्हणजे सायटिक नर्व ही खुब्यामधून जिथे बाहेर पडते खुब्याच्या बाजूनी आपल्या कुल्ल्याच्या ठिकाणी, तिथून मांडीच्या मागे, गुडघ्याच्या मागे, पोटरीमध्ये, टाचेमध्ये आणि पावलामध्ये मी चाचपायला सुरुवात केली. त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की ही जी नस आहे, नर्व आहे, ही आपल्या घोट्याच्या बाजूला दोन ठिकाणी आणि आपल्या गुडघ्याच्या बाहेरच्या बाजूला अशा तीन ठिकाणी ती नर्व अतिशय जास्ती प्रमाणामध्ये वेदना निर्माण करणाऱ्या अवस्थेत असते. म्हणजे तुम्ही त्याला नुसता हात जरी लावलात, त्याच्यावरती थोडासा दाब दिलात, तर ती नर्व प्रचंड प्रमाणात वेदना निर्माण करते. या तीन ज्या जागा आहेत ह्याबद्दल पुढील संशोधन केल्यानंतर असं लक्षात आलं की त्यातल्या गुडघ्याच्या मागे दुखण्याबाबत एका डॉक्टरांनी, जपानीज, त्यांचं नाव ताजिरी, यांनी काही संशोधन केलं होतं आणि त्यांनी त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की हे जे दुखणं आहे हे बहुधा कमरेतून, त्यांनी असं लिहिलं होतं की हे दुखणं बहुधा पायाकडून आपल्या मेंदूकडे कमरेमधून जाणाऱ्या ज्या शिरा आहेत त्यांच्या कामाशी संबंधित असावं. हा विषय नंतर मी पुढे असा वाढवत नेला की हे जे आपल्या घोट्याच्या बाजूला जे दुखतं, बऱ्याच वेळेला पेशंट्स असं सांगतात की माझा घोटा मुरगळला म्हणून ते दुखत आहे, तर ती जी जागा आहे त्या ठिकाणचं दुखणं, हे दुखायचं कारण हे आपल्या पायात जाणारी जी सायटिक नर्व आहे त्याचं टोक त्या ठिकाणी असतं. ही नर्व सुजते आणि त्यामुळे आपल्याला स्पर्श केला असता ती नर्व आपल्याला दुखरी आहे हे जाणवतं. हा दुखरेपणा जो आहे हा दुरुस्त कसा करायचा, तर त्यामध्ये आणखीन पुढे संशोधन केल्यानंतर असं लक्षात आलं की पाठीच्या चकतीमध्ये जे बदल होतात हे बदल सुरुवातीच्या अवस्थेमध्ये रासायनिक स्वरूपाचे असतात आणि त्यामुळे ह्या नर्वमध्ये सोडियम चॅनल नावाचा एक पदार्थ वाढतो. हे जे काय पदार्थ वाढतो, हा पदार्थ आम्ही लोक जे भूल देण्यासाठी लोकल ॲनेस्थेटिक जे वापरतो त्यांनी तो पदार्थ कमी होतो, म्हणून मग आम्ही लोकल ॲनेस्थेटिकचं इंजेक्शन हे घोट्याच्या बाजूला द्यायला सुरुवात केली. आता ह्यामध्ये आश्चर्याची गोष्ट अशी होती, जे माझं संशोधन आहे आणि जे मी जगासमोर बरेच वर्ष गेले मांडत आहे आणि ते मी पब्लिश केलेलं आहे, ती गोष्ट अशी होती की मी जर लोकल ॲनेस्थेटिक घोट्याच्या जवळ जर टोचलं तर काही क्षणामध्ये कमरेतलं दुखणं, पायातलं दुखणं, खुब्यातलं दुखणं, जांघेतलं दुखणं, माकडहाडाच्या टोकाचं दुखणं इत्यादी, टाचेचं दुखणं, गुडघ्याचं दुखणं हे पूर्णपणे त्या क्षणाला बंद होतं. ही अत्यंत आश्चर्याची गोष्ट होती, कारण ह्याच्यामध्ये आपण टोचायची जागा आणि आपल्याला लक्षणं जी जाणवतात त्याची जागा ह्याच्यामध्ये तसा परस्पर संबंध जो आमच्या नेहमीच्या विचारामध्ये होता तो नाही. मग त्यामध्ये पुढे संशोधन केल्यानंतर असं लक्षात आलं की आपल्या शरीरामध्ये वेदना ह्या संवेदना मेंदूकडे पोहोचवणाऱ्या ज्या शिरा आहेत त्यांच्या रचनेमध्ये एक मजेशीर काही बदल आहे. तो बदल असा आहे, जो मी आधीच्या काही माझ्या लिखाणात आत्ता उल्लेख केलेला आहे, तो असा आहे की हे जे काय, या ज्या काही शिरा आहेत, या शिरांचं जे केंद्र आहे, त्यांची जी पेशी आहे, ती आपल्या कमरेच्या मणक्यामध्ये डॉर्सल रूट गँग्लियॉनमध्ये असते आणि त्याच्यामधून बाहेर आलेली जी नस आहे त्याचे दोन भाग होतात. एक भाग मेंदूच्या दिशेला जातो, एक भाग पायाच्या दिशेला जातो आणि हे दोन्ही भाग एकाच नसेचे असल्यामुळे मेंदूकडे मात्र ते पोचताना ती संवेदना ही एकाच त्यातल्या भागाकडून आली आहे असं मेंदूला वाटतं. थोडक्यात, मणक्याच्या बाजूला झालेला फरक हा आपल्याला त्रास देताना मात्र पायात त्रास देतो, त्याचप्रमाणे पायात इंजेक्शन दिलं असता मणक्यांमधला त्रास हा मेंदूपर्यंत पोचत नाही आणि त्यामुळे वेदना कमी झाल्या आहेत, बंद झाल्या आहेत असं वाटू शकतं. ह्या संशोधनाचा सर्वात मोठा फायदा मला आणि माझ्या पेशंटना असा होतो की सध्याच्या दिवसात आमच्या पाहण्यामध्ये गुडघेदुखीचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलं आहे आणि त्यातलं कमरेशी संबंधित गुडघेदुखीचं प्रमाण जे आहे ते खूप जास्ती आहे. माझ्या पाहण्यामध्ये जवळजवळ ते 50% आहे. हे प्रमाण जर आपण खात्रीशीररित्या हा त्रास कमरेतून पायात जाणाऱ्या शिरेचा आहे असं सिद्ध करू शकलो तर मग आपल्याला सांधा बदलाची गरज नाही, किंबहुना सांध्या बदलाची शस्त्रक्रिया ही त्या ठिकाणी त्या अर्थाने निरुपयोगी आहे. तेव्हा मंडळी, ही जी माहिती मी आपल्याला सांगितली हे माझं संशोधन आपल्याला उपयुक्त ठरेल अशी मला आशा आहे आणि आपण या माहितीचा आवर्जून वापर करावा.